नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, मागच्या सत्रामध्ये आपण जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये आपले जे स्वास्थ्य आहे, सर्वांगीण स्वास्थ्य ज्याला म्हटलं जातं, ह्याच्याबद्दल डॉक्टर सचिन परब यांच्याकडून काही माहिती घेत होतो आणि तो सत्र तिथेच थांबवला होता. आज आपण त्याच्यातले अजून काही ज्या काही माहिती आपल्याला डॉक्टरांकडून हवी आहेत त्या घ्यायच्या आहेत. परंतु सर्वप्रथम डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या सत्रामध्ये खूप महत्वपूर्ण अशी तुम्ही आम्हाला माहिती दिली की जिथे फक्त आम्ही आजवर तुमच्याकडून ऐकत होतो की आत्मा या शरीरामध्ये आहे, आत्मा या शरीराचा राजा आहे, आत्मा या शरीराला चालवतो, हे सगळं ऐकत होतो. परंतु किती घनिष्ठ त्यांचा एकमेकांशी संबंध आहे, शरीराचे जे काही कार्य करणारे ज्या काही सिस्टीम्स आहेत त्यांचा आणि आत्म्याच्या 7 गुणांचा तुम्ही आम्हाला संबंध माहिती करून दिला. त्याचप्रमाणे जिथे मी तुम्हाला कलर्स, कारण तुम्ही चक्रांबद्दल सांगितलं, तर चक्र 7 आपल्या शरीरात आहेत आणि त्या 7 चक्रांना कोणत्या पद्धतीने आपण ऊर्जा प्रदान करून आपल्या शरीराचे कर्मेंद्रिय व्यवस्थित कार्यरत करू शकतो ह्याची तुम्ही आम्हाला माहिती दिली. परंतु त्याच वेळेला डॉक्टर सचिन, अनेकदा तुमच्याकडून मी ऐकलेलं पण आहे की 5 तत्वांनी बनलेलं हे शरीर आहे आणि मागच्या सत्रामध्ये एका स्लाईडमध्ये तुम्ही उल्लेखही केला की पंचकोश आहेत म्हणून. तर हे 5 तत्व, पंचकोश ह्यांचा काही संबंध आहे का? हे प्रश्न मी ह्याच्यासाठी विचारते कारण तुमच्याकडून सातत्याने ह्या गोष्टींचं मेन्शन होतं आणि ह्याला कुठेतरी आध्यात्मिक जोड असावी असं मला वाटतंय. तर हे थोडंसं आम्हाला स्पष्ट करून सांगावं.
आपण भरपूर वेळा मालिकांमध्ये पाहिलेलं आहे की 3 गोष्टी अनादी आहेत हे आपल्याला परमात्म्याने राजयोगाद्वारे सांगितलं आहे. त्याच्यामध्ये एक आहे ती 5 तत्व, हे पण अनादी आहेत, निसर्गाची आपली शक्ती आहे. दुसरा आत्मा अनादी आहे आणि तिसरा परमात्मा. आणि हा जो विशाल खेळ आहे, ह्या तिघांचं एकमेकांशी इंटरॅक्शन आहे, त्याच्यामुळे हा एवढा खेळ चालतो. आपलं शरीर हे आत्मा आणि शरीर या 2 गोष्टी आहेत. तर शरीर हे 5 तत्वापासून बनलेलं आहे. आपण ह्याच्याबद्दल भरपूर वेळा ऐकलं असेल की हे मिट्टी का बना हुआ है, मिट्टी में जाएगा, मातीने बनलेला आहे, मातीमध्ये जाणार. पण 5 तत्व ह्या शरीरामध्ये आहेत आणि हे 5 तत्व निसर्गाने इतक्या बेमालूमपणे ह्या शरीरामध्ये टाकलेले आहेत, तर कधी कधी मला आश्चर्य वाटतं की कसं हे सगळं सुंदर आहे. आणि जेव्हा आपण ह्याच्या गुह्यतेमध्ये उतरतो तर भरपूर काही रहस्य ह्याच्यामध्ये दडलेली आहेत ते आपल्याला कळतं. अजून आम्हाला शरीराबद्दल माहिती नाही की शरीरामध्ये किती चमत्कार आहे, किती काही गोष्टी आहेत. जेवढा आपण याच्या खोलामध्ये उतरतो तेवढा वेगळाच आनंद आपल्याला येतो. तर 5 तत्व आपल्याला माहिती आहेत की 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर ही 5 तत्व आहेत. तर ह्या 5 तत्वांना आपल्या शरीरामध्ये पण स्थान आहे वेगळ्या प्रकारे. पृथ्वी तत्व म्हणजे जड आहे ते खालच्या बाजूला जातं आणि आकाश तत्व वर आहे, हलकं आहे, ते वरच्या बाजूला जातं. जर आपण आपला आहे 5 बोटं जी आहेत आपण ही शरीरावर अशी ठेवली पोटाकडे, तर ही आपल्याला शरीरामध्ये 5 तत्व कशा प्रकारे आहेत ते आपल्याला सांगू शकतात. वरचं जे बोट आहे हे आकाशाकडे जातं, तर वरच्या बाजूला शरीरामध्ये निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे की चेहऱ्यावर आपल्या असे स्पेसेस आहेत जे आकाश तत्वाने भरलेले आहेत, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये सायनसेस म्हणतो. तर चेहऱ्यामध्ये जे सायनसेस आहे तिथे आकाश तत्व आहे, एमटी स्पेस आहे. जसं फ्रंटल सायनसेस आहे, इथमॉइड सायनस आहे, मॅक्झिलरी सायनस, तर आकाश तत्व. आकाश नंतर वायू तत्व. फुफ्फुसामध्ये हवा असते, हवा हे वायू तत्वाचं प्रतीक आहे प्रिडॉमिनेंटली. तर वायू तत्व, आकाश तत्व हे 2. तिसरं जे बोट आहे हे पोटाकडे आहे, जठराकडे. आणि जठरामध्ये कोणता भाग असतो? पोटामध्ये काय असतं?
अन्न.
अन्न असतं. आणखीन काय असतं तत्वामध्ये जर बघायला गेलं तर?
पाणी.
पाणी. आणखीन काय असतं? पचन कशामुळे होतं? जठरामध्ये, आमाशयामध्ये. हा, ऍसिड असतं पोटामध्ये. आणि या जाठराग्नीचं पण वर्णन आहे, तर जाठराग्नी हा पोटामध्ये असतो. तर तिसरं तत्व, कारण अग्नी तुमचा चांगला असेल तर तुमचं स्वास्थ्य चांगलं असं आयुर्वेद म्हणतं. आणि सगळ्या रोगाचा आजार अग्नी मानण्यास सांगितलेलं, म्हणजे अग्नी जर तुमचा कमजोर झाला तर तुम्हाला आजार होता. तर अग्नी तत्व पण महत्वाचं आहे. आणि शरीरामध्ये जास्त पाणी जे असतं, तर बघितलं इथे मूत्राशय असतं आपलं, जिथे युरिन साठवलेलं असतं, तर ते जलतत्व आहे. आणि शेवटी मल जो असतो आपल्या शरीरातून जो बाहेर जातो तो खालच्या बाजूने जातो, तर ते पृथ्वी तत्व आहे. तर ही 5 तत्व आपल्या शरीरामध्ये प्रिडॉमिनेंटली ह्या स्पेसेसमध्ये आहे. बाकी सगळ्या ठिकाणी 5 तत्व आहेत, पण ही 5 तत्व वेगवेगळ्या सिस्टीमचे आहेत. आणि जर आपल्याला स्वास्थ्य व्हायचं असेल, संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे असेल, तर या 5 तत्वांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या पाच तत्वांकडे जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर या प्रत्येक तत्वाचा एक गुणधर्म आहे, ती क्वालिटी आहे. आपण फिरून फिरून आत्म्याच्या क्वालिटीवर येतो. हे जे गुणधर्म जर तुमच्यामध्ये तुम्ही आणले तर ह्या पाच तत्वापासून तुम्हाला त्रास होणार नाही. ते कोणते गुणधर्म आहे? तर पृथ्वी तत्वाचा गुण आहे की जन्म देणं किंवा रचना रचना है ना, पृथ्वी तत्व. तर तुमच्यामध्ये जर रचनात्मकतेचा गुण असेल, क्रिएटिव्हिटीचा गुण असेल, तर पृथ्वी तत्वापासून तुम्हाला धोका कधीही होणार नाही. कारण ज्या समान गुण असतात त्याच्यामध्ये मित्रता असते. जल तत्वाचा गुण आहे की तुम्ही ज्या भांड्यामध्ये पाणी टाकता त्या भांड्याचा तो आकार घेतो. आणि दुसरा जलतत्वाचा गुण आहे की किती तुम्ही त्याला गरम केला आणि सोडला तर तो थंड होता. तर जलतत्वामध्ये जो गुण आहे तो आहे शीतलता. तर तुमच्यामध्ये जर शीतलतेचा गुण असेल आणि तुमच्यामध्ये ऍडजस्टमेंटची शक्ती असेल आणि हे गुण तुम्ही तुमच्यामध्ये धारण केले तर जलतत्व तुम्हाला त्रास देणार नाही, कारण समानता आहे. तिसरं जे तत्व आहे ते अग्नितत्व. अग्नितत्वाचा गुण आहे की अग्नीमध्ये तुम्ही कोणतीही वस्तू टाकली तर त्याचं रूप परिवर्तन होतं. तर अग्नी म्हणजे परिवर्तन शक्ती. आपल्यामध्ये जर परिवर्तन शक्ती चांगली असेल, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला जर परिवर्तन करू शकलात तर तुम्ही अग्नितत्वाच्या नजदीक गेलेला आहात. तर तुम्हाला अग्नितत्वापासून कधीही धोका होणार नाही. अग्नितत्वाचे जे आजार आहे. वायू. वायुतत्वाचा गुण आहे हलकेपणा, लाईट. तर तुम्ही जेवढे हलके राहाल जीवनामध्ये, वायू सारखे हलके राहाल, चपळ राहाल, तर तुम्हाला वायू तत्वापासून होणारे आजार कधी होणार नाही. आणि आपण बघतो की जे लोक व्यायाम करत नाही, स्थूल असतात, ते जास्त चपळ असू शकत नाही, हलके नसतात, मग त्यांच्या शरीरामध्ये वात वाढतो आणि त्यांना सांध्यांचे वगैरे आजार होतात. अग्नितत्वामध्ये पण परिवर्तन करण्याची तुमच्यामध्ये शक्ती नसेल, तुम्ही स्वतःला काही सवय असतील, तुम्हाला तिखट खायला आवडतं वगैरे वगैरे, तर अग्नितत्वाचे आजार तुम्हाला होऊ शकतात. ऍसिडिटी किंवा तत्सम आजार. असंच प्रत्येक तत्वाचं आहे. मग आकाश तत्व. आकाश म्हणजे बेहद अनलिमिटेड आहे, त्याचा तुम्ही एंड पाहू शकत नाही. जेव्हा आपण आपल्या वृत्तीमध्ये दृष्टिकोनामध्ये बेहद मध्ये जातो, अनलिमिटेड जातो, तेव्हा आपल्याला आकाश तत्वापासून म्हणजे सायनसेस पासून आजार तुम्हाला होणार नाही. अनलिमिटेड ऍटिट्यूड मध्ये आपण जेव्हा राहतो तर हे प्रत्येक तत्व आणि त्याच्याबरोबर एक क्वालिटी जुळलेली आहे. ती क्वालिटी जर आत्म्याने धारण केले, तो गुण जर धारण केला, तर हे तत्वापासून तुम्हाला त्रास होणार नाही. असं हे सूक्ष्म मनोविज्ञान आहे.
डॉक्टर साहेब, खूप सुंदर असं मनोविज्ञान तुम्ही आम्हाला सांगितलं. मला असा प्रश्न पडतो की समजा कधी एखादा गुण फार जास्त परमेश्वराकडून ग्रहण केला आणि एखादा नाही केलं, तर तो जास्त ग्रहण केला म्हणून त्याचे काही साईड इफेक्ट तर नाही ना होत? जसं युजली तुमच्या वैद्यकीय ह्याच्यामध्ये म्हणतात की बाबा एखादी गोळी जास्त घेऊ नये, त्याच्यानंतर रेझिस्टन्स येतं, तर असा काही तर प्रकार होत नाही ना? कारण मग एखाद्याला वाटेल की बाबा माझं हृदय थोडं कमजोर आहे, मग आम्ही फक्त सगळं आमचा फोकस हृदयाकडे अगदी स्पेसिफाई करून ठेवणार, फक्त प्रेमाचीच किरणं घेणार, फक्त हिरवीच किरणं घेणार. असं झाल्यामुळे इतर काही ऑर्गन्सवर त्याचा परिणाम, दुष्परिणाम तर नाही ना होत?
डेफिनेटली नाही होत. पण लक्ष आपण ठेवायचं आहे की सगळं पाहिजे. जसं तुम्ही जेवणामध्ये तुम्ही म्हणालात की मला फक्त भातच आवडतं, मी चपाती खाणार नाही, भाजी खाणार नाही किंवा पाणी पिणार नाही चालणार तुम्हाला, सगळं पाहिजे. तसंच आहे की तुम्ही नुसतं ऑक्सिजनवर जगू शकत नाही, तुम्हाला बाकी पण पाहिजे ना गोष्टी. तसंच एक क्वालिटी असेल तर ती सिस्टीम तुमची चांगली राहील. फॉर एक्झाम्पल, तुमचं हार्ट खूप चांगलं आहे मानलं, कार्डिओवॅस्क्युलर तुम्हाला काही त्रास नाही, तुमचं हार्ट एकदम चांगलं आहे, ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, छातीमध्ये दुखत नाही, पण तुमची फुफ्फुसं खराब आहे, तर तुम्ही स्वस्थ राहू शकत नाही. फुफ्फुसाचा इफेक्ट येणारच, तुम्हाला दम लागणार, फुफ्फुसामुळे लागणार, आणि हळूहळू फुफ्फुसं खराब आहे तर त्याचा हार्टवर पण इफेक्ट येतात. एक आजार आहे ज्याला आम्ही म्हणतो सीओपीडी, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. तर त्यांची फुफ्फुसं खराब असतात, कारण विडी सिगरेट पिऊन पिऊन त्याच्यामध्ये धूर जाऊन जाऊन ते खराब झालेली असतात. तर त्यांना क्रोनिक ब्रॉन्कायटिस किंवा अस्थमा किंवा एम्फिसिमा नावाचा आजार होतो. आता त्या फुफ्फुसांचा आजार, तुमचं हृदय अतिशय चांगलं आहे पण हळूहळू तुमचं हृदय पण फेल होणार, कार्डियक कॉर पल्मोनरी नावाचा आजार आम्ही म्हणतो. तर तुमचं हार्ट फेल झालं तर त्याचा फायदा नाही ना, तुमचं सिस्टीम चांगली असून देखील. त्यामुळे शरीर हे एकत्रितपणे चालतं, ठीक आहे ना? तसंच ही आत्मा पण आहे की तुमच्यामध्ये एक क्वालिटी चांगली असेल पण बाकीच्या जर नसतील गुण तर बाकीचे तुम्हाला घेऊन जाणार आणि तुम्ही तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमच्यामध्ये एक गुण आहे पण बाकीचे सहा अवगुण असतील तर कोण जिंकणार? अवगुण जिंकणार ना, तो एक गुण कितपर्यंत लढायचा ना, थोड्या वेळ तुम्हाला वाचेल पण नंतर तुम्हाला तुमचं नुकसानच करेल ना। त्यामुळे जेवढं लक्ष आपण बघूया की सगळ्या साथीचे साथी गुण आपण परमात्म्याकडून घेतले पाहिजे आणि सगळ्या सिस्टीम आपण त्या सात गुणांनी भरपूर ठेवल्या पाहिजे, तेवढं आपलं शरीर बॅलन्स मध्ये राहील। कारण हेल्थ म्हणजे एक प्रकारे बॅलन्स आहे, हेल्थ म्हणजे संतुलन आहे। जर जेव्हा आपल्या जीवनामध्ये संतुलन असेल, आतमध्ये आणि बाहेरचं संतुलन, तेव्हा तुम्ही संपूर्ण बॅलन्सकडे जात। आणि स्वास्थ्याची व्याख्या पण आपण बघितल्या, भरपूर लोक समजतात मला काही आजार नाही म्हणजे मी स्वस्थ आहे, नाही, दॅट इज नॉट डेफिनेशन। जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या आपल्या सर्वांना माहिती, मागे पण आपण बघितलं, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य, चारही स्वास्थ्य तुम्हाला फार गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही बोलू शकता की मी संपूर्ण स्वास्थ्य आहे। जसे खुर्ची आहे, तर खुर्चीला चार पाय आहेत। तुम्ही म्हणाल की एक पाय खराब असला तर हरकत नाही, तुम्ही बसू शकत नाही, यू विल बी ऑलवेज अनस्टेबल, ती खुर्ची केव्हाही पडू शकते। चारही पाय चांगले पाहिजे खुर्चीचे। तसंच हे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक हे चारही पाय आहेत स्वास्थ्याचे, आणि चारही जर स्वस्थ असेल तेव्हाच तुम्ही स्वस्थ असू शकता। त्यामुळे एकच क्वालिटी तुम्ही 100% जरी घेतली, बाकीची क्वालिटी नाही घेतली, तर तुम्हाला आज ना उद्या त्रास होणारच।
म्हणजे नक्कीच इथे एक संतुलन मेंटेन करणं गरजेचं आहे, मग ते चाहे गुण असू देत किंवा मग ते आपले शरीराचं अंग असू देत, तर ह्या सर्व गोष्टी आपल्या संतुलित प्रमाणामध्येच घेणं गरजेचं आहे। जसं तुम्ही नेहमी संतुलित आहारही म्हणतात की आहार जो आहे तोही संतुलित प्रमाणामध्ये घेतला पाहिजे। तर डॉक्टर साहेब, ह्या सर्व गोष्टी फार अगदी मनामध्ये उत्सुकता निर्माण करतात, तर नेहमीच तुम्ही आम्हाला राजयोगाद्वारे हे असे अनेक अनुभव करवलेले आहे, तर आता देखील आमची एक निवेदन आहे तुमच्याकडे की एक छोटीशी झलक की कसं कोणत्या पद्धतीने आम्ही आमचे हे साथीचे साथी जे ऑर्गन्स आहेत, सिस्टम्स आहेत, ह्या सिस्टम्सचा आम्ही स्वस्थ ठेवू शकतो, सर्वांगीण तुम्ही म्हटलात की स्वास्थ्य जे आहे ह्याला प्राप्त करू शकतो, त्याची एक आम्हाला छोटासा अनुभव करवा।
ठीक आहे, आपण सुरुवात करूया टॉप पासून खालीपर्यंत। आपण पाहिलं की सात चक्र असतात, तर टॉप चक्र आहे सहस्त्राधार चक्र। तर त्या चक्राबद्दल थोडी माहिती, हे सगळ्यात उंच असणारं, टॉपवर असणारं, जिथे फॉन्टेनेल आम्ही म्हणतो तिथे असतं। आणि ह्याच्या बरोबर जो रंग आहे तो आहे जांभळा रंग, म्हणजे जांभळासारखा रंग। आणि ह्याचं जे कनेक्शन आहे ते आहे आपला मेंदू आणि मज्जारज्जू, नसा ज्या असतात त्यांच्या बरोबर आहे। ह्याच्यामध्ये जे आजार होतात ते आहे मेंदू आणि नसांचे आजार। तर त्याच्यामध्ये डिप्रेशनचा आजार आहे, तुमचे मूड्सचे डिसऑर्डर्स आहेत, चिंतेचा आजार आहे, किंवा तुम्हाला थकावट वाटत असेल मानसिक, हे सगळे आजार ह्याच्यामध्ये येतात। तर आपण काय करणार आहोत, परमात्मा जो अविनाशी सर्जन आहे त्याचं एक नाव मला फार आवडतं, वैद्यनाथ, है ना। तो सगळ्यांचा सर्जन आहे, तो शरीराचा आजार नाही ठीक, तो आत्म्याचा आजार ठीक करतो। तर ह्या वैद्यनाथ परमात्म्याला, परमात्म्याकडून आपण जी शक्ती घेणार आहोत ती लाईट आपण जांभळ्या रंगामध्ये व्हिज्युअलाइज करायची। तो एक लाईट आहे, आपण पण एक लाईट आहे, त्याच्यामधून जांभळ्या रंगाची किरण घेऊ आपण ह्या चक्रामध्ये आणि संपूर्ण शरीरामध्ये पसरवायची आहे। तर जिथे जिथे नसा असतील त्यांना तो शक्ती देणार आहे। तर हे व्हिज्युअलायझेशन आपण आता करूया, ठीक आहे। सर्वांनी सरळ बसायचं आहे। जसं आपण मागे पण पाहिलं की तुम्ही जर एखादं महत्वाचं कार्य करत असाल, जसं की रस्ता क्रॉस करणे, गाडी चालवणे, किंवा गॅस स्टोव, किंवा एखादी मशिनरी जवळ तुम्ही असाल, तर त्या वेळेला याचा अभ्यास करू नये। हा अभ्यास करताना तुम्ही एका शांत ठिकाणी, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, त्या ठिकाणी बसण्याचा अभ्यास करायचा आहे। मी जे विचार तुम्हाला देणार आहे त्याचं चित्रीकरण करायचं आहे आणि अनुभव करायचा आहे, त्या प्रत्येक शब्दाचा अनुभव करायचा आहे। ओम शांती। सर्वप्रथम स्वतःला बिलकुल हलकं सोडायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम लाईट आणि हलकं होत चाललेलं, शांत आणि दोन्ही हात, दोन्ही पाय, छाती, पोट आणि पाठीच्या मांसपेशी, मानेच्या मांसपेशी, चेहरा आणि डोक्यावरील मांसपेशी देखील हलक्या होत चाललेल्या आहेत, शांत आणि रिलॅक्स। ध्यान आपलं दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचं आहे आणि पाहायचं एक सुंदर दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे शांत. जसा आकाशामध्ये तारे चमकतात तसा एक सुंदर सितारा दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे आणि मी हा दिव्य प्रकाश आहे शांत. अनुभव करा कि परमपिता परमात्मा जो कि अविनाशी सर्जन आहे वैद्यनाथ आहे एक दिव्य ज्योती आहे महाज्योती आहे तिच्याकडून जांभळ्या रंगाचा प्रकाश आकाशातून परमात्म्याकडून माझ्याकडे येत आहे. व्हिज्युअलाइज व्हायलेट लाईट जांभळ्या रंगाचा प्रकाश आकाशातून माझ्याकडे दोन डोळ्यांच्या मध्ये येत आहे आणि मी हा प्रकाश स्वीकारत आहे. स्पष्टपणे चित्र डोळ्यामध्ये ठेवा. हा प्रकाश माझ्याकडून संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. संपूर्ण मेंदू मज्जारज्जू ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हात आणि पायाच्या नसा यांच्यामध्ये हा प्रकाश पसरत आहे. जसा हा प्रकाश माझ्या शरीरात पसरत आहे तसा शरीरातील प्रत्येक पेशींना प्रत्येक नसांना शक्ती मिळत आहे. संपूर्ण शरीर जांभळ्या रंगाने भरपूर झालेला आहे. शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जात आहे. शरीर स्वच्छ आणि पवित्र होत चाललेलं आहे. माझ्या मेंदूमध्ये जे रासायनिक असंतुलन होतं ते संतुलित होत चाललेलं आहे. मेंदू आणि मज्जारज्जू शक्तिशाली बनत चाललेले आहे. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड शक्तिशाली बनत चाललेले आहे. शरीरातील सर्व नसा पूर्ववत कार्य करत आहेत. सर्व शरीर शांत आणि रिलॅक्स. हळूहळू मेंदू आणि मज्जारज्जू मधील सर्व पेशी पूर्ववत संपूर्ण 100% कार्यरत होत आहे. ह्या जांभळ्या रंगामुळे शरीरातील थकावट देखील दूर होत आहे. मन प्रसन्न होत आहे. बिलकुल शांत आणि रिलॅक्स वाटत आहे. हे चित्र आपल्या मनामध्ये ठेवा. जांभळा रंग आकाशातून परमात्म्याकडून माझ्याकडे येत आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. मी संपूर्ण स्वस्थ आणि शांत खूप बरं वाटतंय असं वाटतंय. याच अवस्थेमध्ये राहावं. बिलकुल शांत आणि रिलॅक्स. हळूहळू पूर्ववत अवस्थेमध्ये यायचंय. ओम शांती शांती शांती.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर सचिन. दर्शक हो, एक खूप सुंदर अद्भुत असा अनुभव आपल्याला डॉक्टर साहेबांनी करून दिलेला आहे. ह्या अनुभवाची आपण दररोज घरामध्ये किंवा जेव्हाही वेळ मिळत असेल त्यावेळेला नक्कीच ह्याची प्रॅक्टिस करायचे. कारण मी समजते की आता ह्या 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये डॉक्टर साहेबांनी जो अनुभव केला तो जर सातत्याने केला तर आपल्याला ज्या काही व्याधी आहेत, ज्या काही त्रास होतो ह्या शरीरामुळे, तर तो फक्त निव्वळ परमात्म्याकडून ह्या रंगाचे आहेत. रंग तर एक बहाणा आहे, परंतु परमात्म्याच्या शक्तिशाली किरणांनी आपण आपल्याला हे जे काही त्रास आहेत त्यांना आपण दूर करू शकतो असा मला विश्वास आहे. तर तुम्ही नक्कीच ह्या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करा हेही मला विश्वास आहे. तुम्हाला ह्याबद्दल अधिक काही जाणकारी हवी असल्यास तुम्ही ब्रह्माकुमारीच्या नजीकच्या कोणत्याही सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असल्यास आम्हाला मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. हाच विषय घेऊन पुन्हा आपण पुढे भेटूया. तोपर्यंत नमस्कार.